असं म्हणतात की राजा चक्रम असेल तर प्रजेचे हाल कुत्रा खात नाही. त्याच्या लहरीपणामुळं आजूबाजूच्या लोकांना जास तर होतोच, पण कधी कधी प्रचंड नुकसान होण्याची पण शक्यता असते. मग असं असताना चक्रमपूरच्या राजाचं नुकसान कसं होत नाही? कारण त्याच्याकडे आहे एक हुशार प्रधान. तो नेहमी राजाच्या चक्रमपणावर मात करून राजाला वाचवत असतो. बघा, तुम्ही प्रत्यक्षच ऐका.
एक होतं गाव, गावाचं नाव होतं चक्रमपूर. तिथे होता एक राजा, त्याचं नाव होतं चक्रमसिंग. राजाचा होता एक प्रधान, तो मात्र हुशार होता. एकदा काय झालं, राजाकडं आली म्हातारी. ती म्हणाली,
चक्रमसिंग महाराजांचा विजय असो.
चक्रमसिंग खुश झाले आणि ते म्हणाले, हा आजीबाई सांगा काय झालं.
महाराज, महाराज काय सांगू.
महाराज पुन्हा एकदा म्हणाले, आजीबाई घाबरू नका, अहो सांगा काय ते पटकन. तर म्हातारी म्हणाली,
महाराज हा प्रधान आहे ना तो चोर आहे, त्याने माझे दागिने चोरले.
आणि आजीबाई रडायला लागल्या. महाराज ओरडले, प्रधानजी देऊन टाका आजीबाईंचे दागिने, नाहीतर तुम्हाला राज्यातून हाकलून टाके. बिचारा प्रधान काय करणार, सगळेच चक्रम. तो म्हणाला, आजीबाई कधी चोरले मी तुमचे दागिने? तशी आजीबाई ओरडली,
चोर तो चोर, आणि वर विचारतोय कधी चोरले मी दागिने.
अहो पण सांगा तरी, प्रधान बिचारा आपल्या काकुळीतला येऊन विचारत होता. तशी आजीबाई म्हणाली,
काल रात्री माझ्या स्वप्नात आलास आणि माझे दागिने चोरलेस, कळलं?
महाराज म्हणाले, प्रधानजी चला तुरुंगात चला, हां चोरी करता काय. प्रधानानं थोडा विचार केला आणि मग तो म्हणाला, महाराज मी स्वप्नात चोरी केली, हो ना? चक्रमसिंग म्हणाले, हो. मग मी आजीबाईंना स्वप्नातच दागिने देईन, चालेल? चक्रमसिंगाने ऐकलं म्हणाला, हो हो चालेल. आजीबाई तुम्ही घरी जाता आणि झोपा, स्वप्नात तुम्हाला हा तुमचे दागिने परत करेल. आजीबाई खुशीत म्हणाली,
चक्रमसिंग महाराज तुम्ही किती चांगले आहात, देव तुमचं कल्याण करो. चला चला मला जाऊन झोपू दे, प्रधानजी या बरं का स्वप्नात.
आजीबाई मांडोलवत डोलवत निघून गेल्या. प्रधानजी आणखीन कोण आहे, कोण आहे तिकडे बघा. प्रधानजी म्हणाले, महाराज ही बाई रडत रडत आली आहे. ते ऐकून ती बाई जास्त जोरात रडायला लागली. चक्रमसिंग महाराज म्हणाले, बाई अजून जोरात रडा, तुम्ही किती छान रडता. तशी ती बाई अजून जोरात रडायला लागली. महाराज म्हणाले, छान छान, आता तुम्ही अशा का रडता, सांगा ना अशा का रडता.
काय सांगू महाराज, हा पहा माझा मुलगा. ती बाई रडत रडत
एका मुलाकडे बोट दाखवून म्हणाली, तिचा मुलगा हत्तीसारखा जाडा होता, तो आपला लुट्टो 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 चालत राजासमोर आला. ती बाई म्हणाली, महाराज या मुलाचं नाव आहे गुळाचे गणपती.
काय गुळाचे गणपती?
प्रधानजीने विचारलं.
हो, ती बाई म्हणाली, होय महाराज माझा मुलगा हल्ली फार कमी खातो.
गुळाच्या गणपतीच्या पोटून हात फिरवत ती बाई पुढे म्हणाली,
महाराज माझा मुलगा रोज सकाळी 100 बुंदीचे लाडू खायचा, आता तो रोज 90 लाडू खातो. मला सांगा मी आता काय करू.
ती बाई पुन्हा रडायला लागली. तसा राजा म्हणाला, बाई रडू नका, ए गुळाच्या गणपती तू लाडू का नाही खात? महाराजाने विचारलं. तेव्हा तो जाड्या मुलगा म्हणाला,
महाराज कारण मला लाडू उचलून तोंडाकडे न्यायला कंटाळा येतो.
त्यावर महाराज म्हणाले, बाई बाई रडू नका, मी एक नोकर देतो, तो गुळाच्या गणपतीला लाडू भरवेल. जा आता घरी. बिचारा प्रधान गप्प बसला. बाई आपल्या ढेरपोट्या मुलाला घेऊन निघून गेली. तोच विक्रमपूर देशाचा प्रधान आला. विक्रमपूर देशाचा प्रधान महाराजांना मुजरा करून म्हणाला,
चक्रम सिंग महाराजांचा विजय असो.
विक्रमपूर देशाच्या प्रधानाचा मुजरा स्वीकारत चक्रम सिंगाने विचारलं,
असो असो, काय काम आहे प्रधानजी?
विक्रमपूरचा प्रधान म्हणाला, महाराज आपण उदार आहात, दयाळू आहात,
मनात म्हणाला आणि चक्रम सुद्धा आहात.
म्हणूनच आपल्या पायाशी एक नम्र विनंती आहे की महाराज आपण आपली तलवार आम्हाला भेट द्यावी. हे ऐकताच चक्रमपूरचा प्रधान मात्र घाबरला. तो मनात म्हणाला, महाराजांची तलवार म्हणजे देवीचा आशीर्वाद, या तलवारीमुळे ते लढाई जिंकतात अगदी चक्रम असूनही, काय करावं आता? प्रधानजी चिंतेत पडला. तो चक्रम सिंगाने आपली कमरेला लटकवलेली तलवार खासकन काढली आणि तो म्हणाला,
विक्रमपूरचे प्रधान घेऊन जाई तलवार.
तलवार घेण्यासाठी विक्रमपूरचा प्रधान पुढे होणार इतक्यात चक्रमपूरचा प्रधान म्हणाला, महाराज थांबावं, मी तलवार नीट म्यानात घालून देतो. असं म्हणून प्रधानानं पटकन ती तलवार ओढून घेतली, आतल्या दालनात गेला. त्या तलवारीच्या ऐवजी स्वतःची तलवार भरजरी कापडात गुंडाळून विक्रमपूरच्या प्रधानाला दिली. विक्रमपूरच्या प्रधानानं ती तलवार पाहिली आणि तो मनात म्हणाला,
शाबास प्रधानजी, तू हुशार आहेस, तुझ्या हुशारीला माझा सलाम.
नंतर तो पुढं होऊन महाराजांना म्हणाला, महाराज येतो मी. आणि त्यानं प्रधानाजवळ जाऊन म्हटलं, प्रधाना जोपर्यंत तू या राज्यात आहेस आमच्या विक्रमपूरला तुमचं हे चक्रमपूर जिंकता येणार नाही, तू धन्य आहेस. असं म्हणून त्यानं आपल्या हातातील हिऱ्याची अंगठी प्रधानजीनं देऊन टाकली आणि तो निघून गेला. चक्रमसिंगानं विचारलं,
काय म्हणाला तो?
प्रधानजी म्हणाले, महाराज तो म्हणाला की चक्रम सिंग महाराज फार हुशार आहेत.
छान छान छान, चला आता आमचं गाणं एक वार उच्च.
मग राजाचे गायक गाणं गाऊ लागले, चक्रमपूरचा चक्रम राजा बघा वाजवी खुशाल बाजा, चक्रमपूरचा चक्रम राजा बघा वाजवी खुशाल बाजा, चक्रमपूरची चक्रम राणी, चक्रमपूरची चक्रम राणी, बाजावरती गाते गाणी, बाजावरती गाते गाणी, चक्रमपूरची चक्रम माणसे, चक्रमपूरची चक्रम माणसे, कच्चीच खाती कणसच कणसे, कच्चीच खाती कणसच कणसे, कच्चीच खाती कणसच कणसे, कच्चीच खाती कणसे.